आणि सेलेब कट्ट्यावर आपल्या गप्पा आज सुरू आहेत प्राजक्ता गायकवाड सोबत. आणि प्राजक्ता, मला हे विचारायचं की आधी तर कंटिन्यू शूटिंग असायचं, पण आता बराच वेळ मिळतोय आणि एखादी गोष्ट जी बऱ्याच दिवसांपासून तुला करायची होती, वेळ नव्हता मिळाला म्हणून तू नव्हती केली, पण आता ती गोष्ट केली आहेस, ती कुठली?
मी पहिल्यांदा मेहंदी काढलीये आणि रिलेटिव्हला सगळ्यांना भेटते, कारण शूटिंग कंटिन्यू चालू असतं, डे नाईट एकदम टाईट शेड्यूल असतं. सो रिलेटिव्हला वेळ देता येत नाही, सो रिलेटिव्हला वेळ देते. आणि जे काही स्किल्स आहेत, रीडिंग असेल किंवा इंजिनिअरिंगचा स्टडी असेल, या सगळ्या गोष्टी चालू आहेत. कुकिंग करते, नवीन नवीन पदार्थ शिकते.
ग्रेट,
एकंदर असा पिरियड चालू आहे.
93.5 रेड एफएम बजाते रहो.